तर ही जी काउन्सिलिंग मीटिंग आहे त्यात तुम्ही किती वर्ष लोक आहात? या बरबणी क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग मीटिंग या विषयामध्ये तुम्ही कधीपासून सहभागी आहात असं विचारतोय. नाही माहिती आहात की नाही आहात? येस. किती वर्ष झाली? 2006 पासून. तुम्ही एकट्याच का बाकी सगळे पण? हा सांगा ना, तुमचं सांगा ना. आढावा घेत आहेत मागे सिंहावलोकन चालू आहे. कधी बुवा आलो मी याच्यामध्ये दुर्दैवाने. अरे कृष्णा. तर याचा इतिहास असा आहे, 1986 साली परमपूज्य राधानाथ महाराज मुंबईला आले. आले होते भेट देण्याकरता, पण त्यांना ठेवून घेण्यात आलं. काही न सांगता की परत जायचं नाही, तुम्ही इथंच राहायचं आहे. अचानक ते आलं होत्या काही दिवसाकरता आणि परत जाणार होते. आणि परत जाताना ते आले सांगायला की मी चाललो आहे आता, मला आज्ञा द्या जायला. त्यांना अशी आज्ञा झाली परत जायचं नाही, इथेच राहायचं. मग तिकडचं काय ते मी बघून घेईन. अशा पद्धतीने त्यांचं आगमन झालं मुंबईमध्ये. म्हणजे शरणागती किती असेल माणसाला विचार करा. ते म्हणाले अमेरिकेमध्ये खूप कॉलेजमध्ये माझा प्रचार चालू आहे, खूप मुलं तिकडची भक्त बनलेली आहे, जप करत आहेत, त्यांना मी जेवण शिकवतो बनवायला, कुकिंग क्लास करतो. ते म्हणे काय नाही नाही, ते अमुक अमुक महाराज बघतील, मी काळजी करू नका, तुम्ही तर राहायचं. तर ते असं आपण म्हणू ना, आल्या वस्त्रानिशी तिथे राहून गेले. शिफ्ट झाले नाही तिच्या, जे काय आले होते जे बॅगनिशी त्याच्याबरोबर सेटल झाले मुंबईत. म्हणजे कोणीतरी आपल्या बॅगा ज्या आहेत त्या म्हणा तुम्ही सांभाळा, आता आज से ये काम आपका, आपको अमेरिका नाही रहना आहे, बंबई रहना आहे, खलास संपला विषय. आणि त्यांनी पण ते एकदम अशा उत्स्फूर्तपणे स्वीकारलं की देवाची इच्छा आहे, सेवा कुठची करावी याच्यावरती आसक्त व्हायची गरज नाही, सेवा करायची इच्छा जी आहे ती राहायला पाहिजे. सेवा बदलू शकते. सेवा मला करायची आहे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मला हीच सेवा करायची आहे ती इम्पॉर्टंट गोष्ट नाही. मला सेवा करायची आहे ती कचीही कधीही करू शकतो, कुठच्या प्रकारची. मग त्यांनी मग काय केलं, 1989 साली 3 वर्षानंतर हरे कृष्णा. भौतिक जगामध्ये भक्ती करणं सोपं नाही, त्यामध्ये खूप बाधा येतात, तरी पण सगळ्या बाधांना तोंड देऊन यशस्वीपणे आपण आपली भक्ती करत राहायला पाहिजे. तर 1989 साली त्यांनी मग ही पद्धत जी आहे काउन्सिलिंग सिस्टीम ती सुरू केली. तर त्यावेळी फक्त काही लोकांना त्यांनी निवडलं, 5 लोकांना, कृष्णचंद्र प्रभू, श्रीनाथजी प्रभू, सहदेव प्रभू, रोहिणीनंदन प्रभू आणि मी. मला का निवडलं, तर मी त्या काळामध्ये खूप डॉक्टरांना प्रचार करत होतो. मी पण विद्यार्थी होतो, पण खूप डॉक्टरांना मी प्रचार केला होता आणि ते भक्त बनत होते. त्यांनी म्हणालं की सगळे डॉक्टर जे आहेत ते यांचे काउन्सिलिंग बनतील असं त्यांनी सांगितलं. आणि बाकी लोकांना, काही लोकांना निवडलं, सिंधे वरिष्ठ लोकांना, आणि हा कार्यक्रम सुरू केला. तर त्यावेळी मला अजून आठवतं की राधा गोपीनाथ मंदिर असं जुनं मोडकळीला आलेलं मंदिर होतं, आपण जेव्हा घेतलं तेव्हा त्या गॅलरीत बसून महाराजांनी त्या सगळ्या डॉक्टरांना बोलवलं आणि एक मीटिंग घेतली, मी आणि महाराज आणि सगळे ते डॉक्टर जे भक्त बनतायत. आणि त्यांना म्हणाले की आजपासून हे तुमचे काउन्सिलर हे तुम्हाला गाईड करतील. ती मीटिंग झाली, मग आता मला तेव्हा म्हणजे मी तेव्हा जास्त काय वयस्कर नव्हतो, मला वाटतं 89 साली मी किती वयात होतो, 26 वर्ष वय होतो. पण त्यांना मी मीटिंग घेऊन विचारलं की महाराज काउन्सिलर म्हणजे काय, मला समजावून सांगा. त्याने मला एक सुंदर उत्तर दिलं, आज तुम्ही इंग्रजी ऐका, इंग्रजीमध्ये काउन्सिलर मीन्स ही गोज आउट ऑफ कम्फर्ट झोन टू हेल्प हिज काउन्सिलीज. इतकं सुंदर वाक्य बोलले जाते, म्हणजे इतकं सुंदर वाक्य, एका वाक्यात त्यांनी सगळी सिस्टीम सांगून टाकली, त्याचा उद्देश काय, करायचं काय, एका वाक्यात सांगून टाकलं. संत म्हणजे कसे असतात, ते परमसत्य सोप्या भाषेमध्ये मांडू शकतात, परमसत्य जे आहे सोप्या वाक्यात आपल्याला समजेल असं सांगू शकतात. त्याचा अर्थ काय की काउन्सिलर म्हणजे स्वतःचा स्वार्थ सोडून समोरच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपल्या कुठच्याही सोयीच्या पलीकडे जाऊन काम करायचं. कम्फर्ट झोनचा अर्थ काय की माझं हे एक दायरा आहे, हे मला कम्फर्टेबल आहे, त्या पलीकडे मी नाही करू शकत, तुम्हाला हे करा ते करा, नाही नाही हे जमेल तर बघा एवढं मी करणार. पण काउन्सिलर म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन सोय गैरसोय गैरसोय न बघता समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीला पाहून प्रेमापोटी जे होईल ते करणार. यशस्वी होईल नाही ते पुढची गोष्ट आहे, परंतु प्रयत्न तो करणार, आपलं प्रेम व्यक्त करणार जाऊन की मला तुझ्याबद्दल कळकळ आहे. आणि त्याच वाक्यावरती आम्ही आता इतके वर्ष आपली कामं करत आहोत. मग त्याच्यानंतर त्यांनी खूप ते सांगितलं, समजावून सांगितलं अनेक मीटिंगा घेऊन की ही सिस्टीम म्हणजे काय. तर अनेक वर्ष गोपीनाथ मंदिरामध्ये बुक डिस्ट्रीब्युशन, जन्माष्टमी फंडरेझिंग वगैरे व्हायचंच नाही. आणि बाकीची मंदिरं ना खूप टीका करायचे, अरे नया नया मंदिर आहे, डिसेंबर में पुस्तक तो वाटते ही नाही आहे, जन्माष्टमी में ये करते ही नाही आहे, अमुक तो करते ही नाही आहे, असं खूप टीका होत होती. त्यावेळी महाराज काय करत होते तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट ऐका मन लावून ना, किती बाहेर असू दे गोंधळ, कान इथे लावा. माझ्या घरी मी एक वृंदावनवरून कदंब आणला होता. काय म्हणालो मी, माझ्या घरी वृंदावनमधून एका गोस्वामींकडून तिकडचा कदंबाचं रोप आणलं होतं मी. आणि ते गोस्वामी नंदगावचे येऊन त्यांनी माझ्या घरासमोरच्या गार्डनमध्ये, म्हणजे माझ्या गॅलरी अशी समोर ते गार्डनमध्ये आपल्या हाताने तो वृक्ष लावला, ते रोप. आणि सांगितलं की रोज सकाळी उठल्यावरती त्याला बघायचं, कारण राधाराणी आणि ते रोप जे आहे ते वेगळं नाही आहे, कदंब आणि राधाराणी एकच आहे. रोज उठायचा, काही करणार त्याला बघायचं, प्रार्थना करायची आणि मग आपलं सुरू करायचं काम, आणि रोज त्याला पाणी द्यायचं. तर ते मी केलं रोज. काय सांगू तुम्हाला, 6 महिने त्याला किती पानं होती लावताना आणि किती उंची होती त्यात तसूभरही फरक पडला नाही. 6 महिने आणि ती जी पानं होती ती पण कोमेजली. मी रोज टाकतोय पाणी, रोज प्रार्थना करतोय, रोज करतोय. आणि मुंबईत कसं चांगलं ऊन पण असतं, काय प्रॉब्लेम नाही. 6 महिने त्या स्थितीमध्ये काहीही फरक नाही पडला. आपण काय बघतो, नवीन पानं आलं का, पालवी फुटली का, काही नाही. मला खूप दुःख झालं, मी त्याला फोन करायचं, तेव्हा विचारते कसा आहे कदंब का पेड, म्हटलं कुछ नाही आहे, जैसा आहे वैसाही आहे, जैसे थे. आणि 6 महिन्यानंतर दर आठवड्याला 1 फूट ह्या गतीने ते झाड वाढू लागलं. आणि जे काय सरसासरस वाढलं ना, आज ते आमच्या समोरच्या गार्डनमध्ये 4th मजल्यापर्यंत पोचलेलं आहे. त्याची पानं ना ते कापतात त्याची प्रत्येक वेळी, कारण ते असं ह्याच्या खिडकीत त्याच्या खिडकीत त्याच्या गॅलरीत घुसतं ते झाड 4 ठिकाणी. एवढा मोठा बुंदा झालायचा, एवढंसं रोप होतं ते, एवढंसं रोप, 2 पानं होती त्यामध्ये, आता अनंत पानं आणि असं विस्तारपूर्वक झाड आले ते. तर ते 6 महिन्यामध्ये काय करत होतं झाड सांगा, त्याला सांगू दे ना. 6 महिने ते काय करत होतं, बरोबर आहे. म्हणजे काय करत होतं? पाया मजबूत करत होतं, आपली पाळेमुळे घट्ट करत होतं. जेव्हा पाळेमुळे घट्ट होतात ना, मग त्या वृक्षाला काही प्रॉब्लेम नाही, वाढायला प्रॉब्लेम नाही, फळं फुलं पानं द्यायला काही प्रॉब्लेम नाही, शाखा द्यायला काही प्रॉब्लेम नाही. पण जर मूळ घट्ट नसेल तर पहिल्या पावसामध्ये हरिबोल, तर ते 6 महिने नवीन ठिकाणी येऊन ते आपलं पाळेमुळे घट्ट करत होतं. जेव्हा समाधानकारकरित्या ती पाळेमुळे घट्ट झाली तेव्हा वरचं काम सुरू झालं, वाढायचं काम. तसं राधा गोपीनाथ मंदिरामध्ये ती काही वर्ष फक्त पाळेमुळे घट्ट करायचं काम चालू होतं, त्याच्यानंतर बुक डिस्ट्रीब्युशन, फंड रेझिंग जे काय असेल त्याची पुढची गोष्ट आहे. तर ती पाळेमुळे घट्ट करणं म्हणजे काय तुमच्या मते काय सांगा? मी इथे आज प्रवचन नाही करणार आहे, मी तुम्ही झोपायला मोकळे असं नाही, आज मी चर्चा करणार तुमच्याबरोबर. तर तुमच्यामध्ये एखाद्या नवीन मंदिरामध्ये पाळेमुळे घट्ट करणं म्हणजे काय ते सांगा. श्रद्धावान भक्त जमा करणे, मग ते जमा झाल्यानंतर काय करणे? दूध आणलं गवळ्याकडून, मग काय करणे? तापवतो की ना दूध आपण, बॉइलिंग द मिल्क. हां, आपल्याला आपल्याला पेढे बनवायचे आहेत, आपल्याला बर्फी बनवायची आहे, आपल्याला मोदक बनवायचे आहेत, आपल्याला काय काय खीर बनवायची आहे, तर आपण काय आधी करतो? बॉईल द मिल्क. आपण ते असं 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 करतो की नाही? खाली लागू देत नाही, बाजूला पण लागू देत नाही, असं हळूहळू ते मंद आचेवरती असं 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 मस्तपैकी त्याला गरम करतो. हां, आमच्या बायको खूपदा करते आणि ते जमून ठेवते ते खोवा, आणि मग वापरते गोकुळाष्टमीला राधाष्टमीला ते जमा करून वापरते. किंवा राधाष्टमी असेल तर ते 8 दिवस आधी आणून ठेवून ते तयार ठेवायचं, मग एके दिवशी सगळं बनवायचं, पेढे बर्फी सगळं काय बनवायचं, हलवा बनवायचा, काय सगळं बनवायचं. तर तुम्ही सांगितलं बरोबर, श्रद्धावान भक्त गोळा करणे, आणखीन काय करणे, त्यांच्याबरोबर काय करणे, संबंध तयार करणे. कसं आहे ना, आपल्या यात हे आहेत ना, तमाल कृष्ण गोस्वामी महाराज ते एकदा बोलले होते की प्रभुपादांनी मंदिरं का बांधली? भक्ती मंदिरं पण कशावर करू शकतो आपण, कुठे बसा, प्रवचन द्या, जप करा, कीर्तन करा, नृत्य करा, समुद्रावर करा, नदी किनारी करा, खडकात करा, काय प्रॉब्लेम आहे? मंदिराची गरज काय? मंदिर का पाहिजे? तर ते म्हणाले होते परमपूज्य तमालकृष्ण महाराज की मंदिर हे भक्तांशी भेटून त्यांच्याशी आपलं हृदय मोकळं करण्याकरता असतं. म्हणजे काय? गुह्यम आख्याती पृच्छती. आणि ते त्या स्थितीपर्यंत पोचण्याकरता काय आवश्यक आहे? ददामी प्रतिगृणामी भुंगते भोजयते, म्हणजे तुम्हाला काहीतरी देणे, तुमच्याकडनं काहीतरी घेणे, प्रेमाने प्रेमाची भेट देणे घेणे, तुम्हाला जेवू घालणे, तुमच्याकडून जेवणे, ह्याच्याशिवाय प्रेम नाही होऊ शकत ना. काहीतरी देणार तुम्ही तेव्हा मी घेणार, माझ्याकडून काय देणार तुम्हाला, ऐपतीप्रमाणे प्रेमाप्रमाणे जे काय असेल ते, पण प्रेमाने आदान प्रदान करणार, भेटीचं आणि म्हणजे भेटवस्तू आणि खाद्यवस्तू हे जेव्हा पुन्हा 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 करणार तेव्हा आपोआप प्रेम निर्माण होणार. आणि मग त्याच्यामध्ये अशी एक स्थिती येते, मग असा विश्वास निर्माण होतो की माझ्या हृदयाची व्यथा जी आहे ती मी या व्यक्तीबरोबर सांगू शकेन. मला जे काय दुःख कष्ट आनंद जे काय होतो आहे ते मी मन मोकळेपणाने आणि गुप्तपणे कॉन्फिडेन्शियली मी याच्याशी चर्चा करू शकेन. आणि मला खात्री आहे की जी काय माझ्या मनातली आतली गोष्ट मी सांगितली आहे त्या माताजी कोणा सांगणार नाहीत, ग्राम्य कथा चर्चा करणार नाहीत, जगभर व्हॉट्सॲपवर टाकणार नाही की मला कळलं आहे की ह्या माताजींचा हा प्रॉब्लेम आहे, अख्ख्या जगाला माहीत पडलं. तो मुख्य मुद्दा आहे की त्या व्यक्तीला आता विश्वास आहे की मी जेव्हा ह्या व्यक्तीशी जे काय हृदयातला गुज गोष्टी करेन ती व्यक्ती कधी कोणाला सांगणार नाही. आणि त्यांनाही विश्वास आहे, त्या कधी काय मला बोलल्या किंवा बोलले तर त्यांची जी गुप्त हृदयातली गोष्ट आहे ती कुठेही मी शेअर नाही करणार. तर त्या स्थितीपर्यंत येण्याकरता खूप वेळ लागतो कुठच्याही व्यक्तीकरता. नवरा बायको जेव्हा नवीन लग्न केलेलं असतं त्यांना पण एकमेकांशी समजून घेण्याकरता खूप वेळ लागतो. पहिल्या 5 वर्षात नवरा बायको खूप भांड 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 भांडतात, आणि मग हळूहळू त्यांना कळतं की आपण फुकट भांडतोय फालतू गोष्टीवरती. म्हणजे काय, मॅच्युरिटी होते, प्रगल्भ बनतो आपण. मग आपल्याला कळतं की या शुल्ल गोष्टी भांडू नाही आपण, हे काय लहानपणाचं बाल्य गोष्टी सगळ्या आहेत. आता लग्न होऊन समजा 40 वर्ष झाली, तर पहिल्या वर्षी ज्या 5 वर्षामध्ये ज्या कारणावर भांडणं व्हायची ती कारणं आजही होतात, पण आज आपण भांडत नाही. ज्या काय गोष्टी घडल्या आणि ज्याकरता भांडलो आपण पहिल्या 5 वर्षात, ते आज नाही आपण भांडत, त्या गोष्टी आजही घडतात. आजही नवरा टॉवेल काढून फेकून देतो असा, त्या पॅन्ट काढून टाकून देतो असा, पण आज बायको असं म्हणत नाही काय तुम्ही कधी सुधारणार. ठीक आहे, आता तिने त्या नवऱ्याला जसा आहे तसा स्वीकारलेला आहे आणि आता पुढच्या गोष्टी करायच्या, त्या आजच्याच गोष्टी बघायच्या नाही. नवऱ्याला माहिती आहे बायकोच्या पण या काही त्रुटी आहेत, नवऱ्याला माहीत बायकोला माहिती आहे की नवऱ्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्या सकट त्यांना आधी स्वीकारलेलं आहे आणि आता पुढचं काही महान कार्य त्यामुळे होत आहे, त्याला म्हणतात मॅच्युरिटी. तर ते भक्तांचे संबंध दृढ करण्याकरता त्यांनी ही सिस्टीम सुरू केली, काउन्सिलिंग सिस्टीम. कारण प्रत्येकाला ना आयुष्यामध्ये भक्ती करायच्या मार्गामध्ये किंवा सामान्य जीवनामध्ये, देखो भक्ती करायच्या मार्गामध्ये आणि सामान्य जीवनामध्ये समस्या असतात. घरून काही मुलांना आई वडील करू देत नाहीत जप, मित्रमंडळी करू देत नाहीत, किंवा घरी मांसाहार करतात, अमुक करतात, किती कष्ट असतात घरामध्ये. भक्तिमार्ग स्वीकारणं सोपं नाही आहे. आपण लोक भाग्यवान आहोत की आपलं कुटुंब भक्तिमय आहे, आपण सगळेच भक्तिमय कुटुंबात मुलं भक्त आहेत, तर एकदम सहज आहे. पण किती लोकांकडे असं समस्या असते की बाबा बायको भक्त नसते, नवरात असतो मग ती करतच नाही तांदूळ लसूण शिवाय जेवण. खूप समस्या असते, सारखी सेवा घालत असते, काय तुम्ही सकाळी उठता पहाटे पहाटे, मला टाईम देत नाही, नुसतं हरी हरी करत असता. कधी उलटं असतं, बायको भक्त असते आणि नवरा असतो रा घरचा किंग असतो, मग तो तुला करू देत नाही, जायचं नाही मंदिरामध्ये, कुठे काय करायचं नाही, कसला उत्सव काय नाही, मायाबरोबर चल हॉटेलमध्ये जायचं आहे आज मला, जन्माष्टमी कसली करते मायाबरोबर चल, मला कधी वेळ जाणार तू, सारखा देवदेव करते सत्संग करत असते. अशा अनेक गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्या आपल्याला भक्ती करायला अनुकूल नसतात, त्यावेळी कोण ना कोणतरी हवा असतो शिकवायला सांगायला कसं करायचं, हे तुम्ही कसं केलं, आम्ही कसं करतो, कसं करायचं. तर ते पदोपदी मार्गदर्शन हवं असतं आपल्याला. हे भक्ती मार्ग झालं. मग काही लोकांच्याकडे समस्या असतात, पैसेच नसतात, कितीही कष्ट करा इन्कमच नाही होत, किंवा आईच आजारी आहे, भयंकर खर्च आहे, बायकोच आजारी पडलेली आहे, लहान मूल झालं आहे ते अपंग आहे, अशा किती समस्या असतात, किती प्रकारच्या समस्या असतात ज्या आपण भक्तीला म्हणजे अनुकूल प्रतिकूल असतात की नाही. भक्त चांगला भक्त आहे पण त्याच्याकडे ही समस्या पण आहे, मग त्याला मार्गदर्शन हवं असतं कसं करायचं काय करायचं. आणि सगळ्या गोष्टी आपण सगळ्या ठिकाणी बोलू शकत नाही, काही लोकांचे बोलू शकतो, म्हणजे बाकीचे माणसं वाईट असं नाही, पण एक रॅपो असतो की बाबा माझं यांच्याशी जमतं, यांच्याशी ठीक आहे आदर संबंध सगळं आहे पण छान जमतं काही लोकांबरोबर. मी कुठे पण जा, शाळेत जा, कॉलेजात जा, नोकरीला करायला जा, तिकडे सगळ्या ठिकाणी एक असा वर्ग असतो त्याचं आपलं छान जमतं, आणि दुसरा वर्ग जो असतो ते ठीक आहे, कलीग आहेत ते आपले छान आहेत, वर्गमित्र आहेत, वर्गमैत्रिणी आहेत, ठीक आहे, वैर नाही आहे, पण जमणं हा एक वेगळा विषय आहे. तर ते जमल्याशिवाय ना आयुष्य पुढे जाऊ नाही शकत. असं जमणा जमायला अनुकूल अशी माणसं भेटली नाहीत ना तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत, भक्तीमध्ये म्हणा किंवा कौटुंबिक जीवनामध्ये म्हणा, कुठे जाऊ शकत नाही पुढे. मग त्याकरता नी सिस्टीम निर्माण केली, ती काही वरिष्ठ काही वर्ष भक्ती केलेली माणसं आणि काही नवीन माणसं त्यांच्याखाली द्यायची, मग त्यांना शिकवायचं कसं, मग काय काय शिकवायचं, जप कसा करावा हा एक मोठा विषय आहे. आजही तो प्रश्न आहे, खरा जप कसा करावा. जर 40 वर्ष पूर्ण झाली तरी तो प्रश्न आहेच की खरा जप डोळ्यातनं अश्रू येतील तो कसा करावा, कधी येणार, नयनम गलद अश्रू धारया, कधी येणार आजही माहीत नाही पडत आहे ते, आजही तो संघर्ष चालू आहे. मग एक विषय होता त्याचा विषय, मेन विषय जप कसा करावा, या विषयावरती खूप खूप गहिरी चर्चा कशी करायची ह्याच्यावर आम्हाला सांगितलं गेलं. दुसरं म्हणजे वैष्णव शिष्टाचार कसं असतं ना, काही लोक खूप छान साधना करतात, सकाळी उठतात लवकर, अगदी मन लावून थंडपणे आंघोळ करतात, आणि सकाळचे सूर्य यायच्या आधी जप पूर्ण करतात, सर्व करतात, पण एकमेकांशी वागताना खूप भांडखोर आणि खूप अपमानास्पद वागणूक करतात. किंवा तुमच्याकडनं मी काही मदतीकरता पैसे घेतले, बाबा प्रभूजी जरा कष्ट आहेत, जरा बायमुळेची फी भरायची आहे, या महिन्यात आईच्या आजारावर खूप खर्च झाला, आता फी लास्ट डेट आहे, तर एक 10,000 रुपये द्या मला तुम्ही, मला पुढच्या महिन्यात परत करतो. मग तुम्हाला वाटला रे बिचारा भक्त इतका कष्ट काढतोय, लगेच तुम्ही 10,000 दिले, त्याने लगेच फी भरली आणि तो बोलला होता की पुढच्या महिन्यात पगार तुम्हाला देऊन टाकतो. म्हणजे कसं, पुढच्या महिन्यात 10 तारखेच्या आत तुम्हाला पैसे मिळणार असं आपल्याला वाटतं. मग तो मनुष्य तुम्हाला भेटतच नाही, तोंडच दाखवत नाही, फोन केला तर उचलतच नाही, घरी आला तर भेटतच नाही आणि नावच काढत नाही. 1 महिना गेला, 2 महिना गेला, 3 महिना गेला, म्हणजे काय, त्याला सामान्य व्यवहार कसा करावा हे माहीत नाही, शब्द कसा पाळावा हे माहीत नाही, ऋण कसं फेडावं हे माहीत नाही, चिटिंग कसं करू नये हे त्याला माहीत नाही, स्वार्थ फक्त बघतो, जप छान करतो. किंवा खोटं बोलणं, फसवाफसवी करणं, काहीतरी सांगत राहणं लोकांना, काहीतरी इथे काहीतरी बोलायचं, तिथे काहीतरी बोलायचं, चुकीची माहिती द्यायची, असे खूप आपल्याला आपल्यामध्ये दुर्गुण असतात. तर ते आपण लोकांना शिकवतो शिष्टाचार, म्हणजे मंदिरात आलं तर काय करावं, म्हणजे दंडवत करावा, भगवंताला करावा, भक्तांना करावा, मग कसं बसावं, बायकांशी कसं बसावं बोलावं, वरिष्ठ भक्तांशी कसं बोलावं, ज्युनियर लोकांशी कसं बोलावं, मित्रांशी कसं बोलावं, हे सगळं वागणं जे ना वागणं, भगवंताशी कसं कसं वागावं, मूर्तींशी, यात्रेमध्ये कसं वागावं सगळ्या समुदायामध्ये, आणि भक्तांची सेवा कशी करावी, आपल्याला कसं मागे ठेवावं, त्यांना पुढे पुढे करावं, मला बसची पहिली सीट पाहिजे यात्रेमध्ये, मला पहिलं जेवण घ्यायचे लाईनमध्ये पहिला मी उभा असणार आहे, मला सगळे आयटम पहिले गरम करणं पाहिजेत, हे सोडून इतरांना कसं सेवा करता येईल हे बघत राहावं, हे आहेत वैष्णव शिष्टाचार. त्यामध्ये खूप अध्याय आहेत, खूप अध्याय, भक्तांशी कसं वागावं, वरिष्ठ इक्वल ज्युनियर, भगवंताशी कसं वागावं, घरी कसं वागावं, ऑफिसमध्ये कसं वागावं, यात्रेमध्ये कसं वागावं, सत्संगात कसं वागावं, सेवा कशी करावी, असे खूप खूप विषय आहेत त्यामध्ये. मग तो मोठा विषय आणि त्या विषयाकरता म्हणून महाराजांनी अनेक वर्ष ते फंड रेझिंग आणि पुस्तक वितरण केलं नव्हतं, कारण जोपर्यंत भक्त लोक असे एकमेकांशी एकरूप होत नाहीत ना, तोपर्यंत काही महान कार्य करू शकत नाही तुम्ही. जेव्हा भक्तांमध्ये अशी एकी असते, मन जुळलेले असतात, हां, सहनशीलता असते एकमेकांबद्दलची, आणि तो समुदाय जो आहे भक्तांचा तसा घट्ट विणलेला असतो, तेव्हाच मोठी मोठी कामं होतात. तेव्हा मनं दुखावलेले असतात आणि एकमेकांचं वैर असतं, मला नाही आवडत तो, मला नाही आवडत ही, असं काय काय असतं, त्या समुदायामध्ये मोठी कार्य होऊ शकत नाहीत. आपण काय संकल्प घेतला डिसेंबरला 10,000 गीता विकायच्या, यावेळी 100 पण विकल्या जाणार नाही. कुठच्याही देवाच्या कार्याला यश कळ मिळतं जेव्हा सगळे भक्त लोक एकत्र असतात, सहकार्य, सहयोग, प्रेम एकमेकांशी, एकमेकांना जमून आणि जमून घेण्याची शक्ती, ठीक आहे माहिती आहे मला असं असं आहे पण मी जमून घेणार, ते मला जमून घेतात की नाही, मी त्याला जमून घेणार, आणि आपण सगळ्यांनी मिळून हे कार्य करायचं, सहज सोपं काही नसतंच पण आम्ही करणार. 4 लोक एकत्र आले की कोण म्हणणार की माझी गाडी घेऊन जा तुम्ही, पेट्रोल करून फुल करून दिलेली आहे, गाडी येऊन घेऊन जा, ड्रायव्हर पण आहे, मग ते म्हणणार तुम्ही गाडी द्या आम्ही पुस्तकं देतो, आज ह्या मॉलकडे उद्या त्या मॉलकडे, मागून डिकी उघडले की दुकान चालू, आणि तो म्हणणार की माझ्याकडून साऊंड सिस्टीम घेऊन जा, माझ्याकडे एक स्पीकर आहे तो तुम्ही घेऊन जा, म्हणजे माझा स्पीकर, यांची गाडी आणि त्यांचं मेहनत असं एकत्र करून एक मनुष्य म्हणणार मी कोऑर्डिनेटर, मी सगळं तुम्हाला हिशोब ठेवणार सगळ्या गोष्टींचा, तशा पद्धतीने कार्य होणार, मग उत्साह वाढणार, अरे तो गाडी देतो आहे, हा पुस्तक देतो आहे, हा हे करतो आहे, आणि मग चौथा काय करणार, तुम्हाला रस्त्यावरती जेवण मी पाठवणार. काही लोक पुस्तकांचं वाटप करत नाहीत, ते फक्त त्यांना ब्रेकफास्ट, लंच, डिनर, दादर स्टेशन, डोंबिवली स्टेशनला पाठवत असतात, त्यांची जबाबदारी, कारण सकाळी गेले फक्त तर रात्री येणार पडत ते, मग त्यांना ब्रेकफास्ट, लंच, डिनर कोण देणार, आज त्यांनी कमिट केलं आहे की आज शनिवार आहे, आज मी फुल डे अवेलेबल आहे, दादरला अवेलेबल आहे या स्टॉलवरती, मग तिकडे काही माताजी फक्त जेवण करून पाठवत असतात. अशाने काय होतं, आपला उत्साह वाढतो. बघा मी आलो तर मला ब्रेकफास्ट मिळत आहे, लंच मिळत आहे, मला पाणी पण आणून दिलं जातं, हवं नको बघितलं जातं, गाडी पण दिलेली आहे जायला यायला, पुस्तकं व्हायला. तर ते जे भक्तांचं एकमेकांचं प्रेम असताना, सहयोग असताना, कोऑपरेशन ते निर्माण व्हायला पण वेळ लागतो. त्याकरता काय करायला लागतं? जेव्हा सेवा नसते, आता डिसेंबरला आहे ते, आपण जुलैमध्ये आहोत, तर त्या काळामध्ये एकत्र येऊन नेहमी जप करणे, एकत्र येऊन सेवा करणे, एकत्र येऊन जेवण बनवणे, एकत्र येऊन जेवणे, एकत्र येऊन आरती अटेंड करणे, एकत्र येऊन क्लासमध्ये बसणे, एकत्र भक्ती कार्य करणे, कुठची साधना कार्य जे आहे ते एकत्र करणे, त्याला म्हणतात व्हिजिबल साधना. म्हणजे दृश्य ते दिसतंय की तुम्ही लोक जप करतात असं नाही. हां मी करते, किती करता, 16 करते, कधी बघितलेलं नाही आजपर्यंत. तर ते जेव्हा दिसते की ही व्यक्ती असते बाबा रविवारला रोज सकाळी असते जप करायला, तेव्हा जेव्हा आपण एकत्र येऊन पुन्हा 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 करतो तेव्हा हळूहळू आपले ते संबंध बनतात. आपण गुज गोष्टी करतो, हितगुज बोलतो एकमेकांशी, मनातल्या गोष्टी बोलतो, कधीकधी मग त्यांना कळ हेल्प होते कोणाला तरी, मग प्रेम वाढतं, मग तुम्ही त्यांना हेल्प करणार, मग त्यांना तुम्हाला हेल्प करणार, कोणी आजारी पडलं तर आपण जाणार. तर सगळ्यात मोठी गोष्ट महाराजांनी काय शिकवली की मोठ्या मोठ्या गोष्टी आपण इथेपासून करू शकतो, मोठे मोठे श्लोक झाडू शकतो, त्याला धड तुम्हाला विस्मयचकित करू शकतो, पण जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हा तिथे कोणी उभं नसतं. अरे क्या मंदिर में इतने प्रवचन सुने, भक्तों को मदद करना चाहिए, भक्तों की सेवा ही सर्वश्रेष्ठ है, मत भक्ता पूजा व्याधिका, भगवंताने म्हटलंय माझ्यापेक्षाही माझ्या भक्तांची सेवा करणं किती श्रेष्ठ आहे ते मला खूप आवडते, मी जास्त प्रसन्न होतो, हे सगळं आपण किती ऐकलं. आणि आता मला कष्टामध्ये मी आहे आणि एक भक्त तिथे उभा नाही, सगळे लोक पळून गेले, सब पंची उड गए, मला मदतीची गरज आहे, नितांत मी संकटात आहे. तर महाराजांनी ते शिकवलं की भक्त जेव्हा संकटात असतो त्याला चहूकडे मदत करायला पाहिजे, हर प्रकारे मदत केली पाहिजे. कठीण समयी येता कोण कामास येतो, आपलं खरं कौटुंबिक जन कोण, खरं आप्तजन कोण, हे संकटात कळतं, आनंदात नाही कळत. सुखात सगळे लोक असतात एकत्र तुमच्या एन्जॉय करण्याकरता, तुमच्या दुःखाच्या वेळी कोण उभा आहे तो तुमचा सुहृद आहे. तर महाराजांनी पुन्हा 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 सांगून 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 सगळ्यांना एकमेकांचं सुहृद बनवलं त्या काळामध्ये. म्हणजे बॉइलिंग द मिल्क, दूध गरम केलं उभं राहून छानपैकी चऊ ठिकाणी असं चांगलं फिरून मस्तपैकी दूध एकदम व्यवस्थित गरम केलं. तर ही जी भावना आहे ना ही फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सांगतो खरं खरं माझा अनुभव सांगतो की या जगात ना खरे आपले जे मित्र आहेत ना ते भक्तच आहेत. आपल्याकडे घरी आई आहे, बाबा आहे, भाऊ आहेत, खूप बहिणी आहेत, खूप भाऊ आहेत, खूप चुलते आहेत, खूप चुलत भाऊ आहेत, चुलत बहिणी आहेत, खूप नातेवाईक आहेत, सगळे असतात. गोताळा खूप मोठा असतो, फोटो काढला ना फॅमिलीचा खूप लोक उभे राहतात, है ना, कुठे बसलेले कुठे बसलेले उभे मागे कुठे खुर्चीत बसलेले खूप लोक उभे असतात फोटो काढायला. संकटकाळी कोणी उभा नसतो. माझ्या जीवनामध्ये किती असे अनुभव आहेत, किती अनुभव आहेत, माझ्या संकटकाळामध्ये फक्त माझे गुरुभाऊ आणि गुरु भगिनीच उभे राहिले, सगळे रक्ताचे नाते पळून गेले, कोण नाही. शिकताना फी हवी होती, सगळे भाऊ गायब. लग्न झाल्यानंतर किती संकट आली, कोण नाही, कोण नाही, फक्त जे भक्त होते आमच्याबरोबर भक्त बनले, आम्ही एकत्र सेवा केली होती मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टर लोकांनी सगळ्या मिळून, तोच परिवार माझ्याबरोबर आजही उभा आहे, आधी उभा होता, मध्ये पण उभे होते, आत्ता पण उभे आहेत. आणि माझ्या घरच्या लोकांना मी सांगितलं स्पष्टपणे एका वेळी एका प्रसंगात की माझं खरं कुटुंब आहे ना हे आहे, ते पण त्यात होते त्या प्रसंगामध्ये, म्हटलं माझं खरं कुटुंब आहे ना हे आहे, तुम्ही नाही आहात, कारण माझ्या कुठच्याही संकटकाळी तुम्ही कुठेही नव्हतात, योजनाबद्ध रीतीने नव्हतात, प्लॅन्ड वे ठरवून नव्हतात तुम्ही. कधी कधी आपलं माहीत नसतं, पण माहीत पडतं तेव्हा तो मनुष्य धावा देतो, अरे मला आताच कळलं काय झालं सांग मला, तुम्हाला माहिती होतं पण तुम्ही ठरवून नाही आलात आणि कधी दिसला पण नाही कुठे, प्रसंग पूर्ण ठीक होईपर्यंत. आणि मग चुक 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 करायला आले, अरे रे रे किती कष्ट केले तुम्ही, पण त्या मधल्या काळात जेव्हा खरी गरज होती कोणी नव्हतं. तर हे भगवंताचे जे कुटुंब आहे ना आपलं, ते आपलं खरं कुटुंब आहे. कसं? आता काही भक्त याच्यामध्ये आपलं अजिबात पटत नाही, त्यांची अजिबात नाही पटत, कुठच्याच काम नाही पटत आपलं एकमेकांशी, आणि खूप भांडणं आमच्याकडे येतात काउन्सिल लोकांची, एकमेकांची पटत नाही, कुठे त्या प्रोग्राममध्ये भांडले, इकडे भांडले, तिकडे भांडले, मेरको इसक्यात कामही नाही करणार आहे, असं पण होतं. मी त्याला फक्त एकच प्रश्न विचारतो की समजा तुम्ही मृत्यूशय्येवरती आहात, दोघांपैकी एक व्यक्ती आता मरणासन्न अवस्थेमध्ये आता बिछाण्यामध्ये आहे, कधी प्राण सोडू शकते, आणि तेव्हा जर ती व्यक्ती तुमच्याशी पटत नसलेली भांडण करणारी व्यक्ती समजा तिथे असेल तर ती काय करेल? तुम्हाला प्रश्न आहे हा, मनात विचार करा की एक भक्त आहे तुमचं अजिबात नाही पटत, अगदी वैर आहे, भांडण खूप कमी केली आहेत, आणि तुम्ही मृत्यूशय्येवरती आहात, आज तुमचा मृत्यू होणार तासाभरात, आणि अचानक ती व्यक्ती तिथे आली समजा, तर ती व्यक्ती काय करेल? ती भक्त आहे, तुम्ही भक्त आहात, ते पण भक्त आहे. मला काय वाटतं? हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. भक्त लोकांचं तुमचं किती जरी बाहेरचा वैर असेल तरी तुम्ही मरताना तुमच्या कानात ते हरे कृष्ण मंत्र म्हणणारच, किती वैर का असेना. आणि तुमच्या जर घर कुटुंबामध्ये तुमच्यावर प्रेम करणारे खूप माणसं असतील आणि खूप रडतील, अरे माझा राजा, माझा पुता, माझा बाबा, माझी बहीण, माझा मामा, पण ते तुमच्या कानामध्ये किती असेल प्रेम तरी हरे कृष्ण मंत्र नाही म्हणणार. हाच भक्त आहे, हाच फरक आहे भक्तांमध्ये आणि आपल्यामध्ये. शेवटी काय असतं, मरताना तुम्हाला भगवंताच्या नावाची गरज असते, त्या दुःखाच्या काळामध्ये, त्या कसोटीच्या प्रसंगामध्ये तुम्हाला नामस्मरण आवश्यक असतं. कोणतरी तुम्हाला सांगेल कानामध्ये येऊन, अरे हरे कृष्णा, हरे कृष्णा, आम्ही प्रार्थना करत आहोत, चिंता करू नका, आय एम प्रेईंग फॉर यू. हे फक्त भक्त करू शकतो. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, एकदम लास्ट का होईल, पण मध्ये पण ना, भक्त तुमच्याशी वैर करेल पण तुमचं वाईट चिंतना नाही करायची, तो याचा नाश होऊ दे, याची बायको मरू दे, याचे मूल मरू दे, असं कधी म्हणणार नाही. नातलग म्हणणार, करणी करणार तुमच्यावर करणी, ब्लॅक मॅजिक करणार, अरे पाहिलं आहे सगळं, घरची लोक, हां, बाप डिवोटी आणि मुलं डिवोटी, तर बाप पण मुलावर करतो, करू शकतो आणि केलेलं पण आहे. हे जग आहे ना, भौतिक जग फार बेकार जग आहे, लक्षात ठेवा. तर अशा भयंकर जगामध्ये काही लोक अशी निर्माण करणं जी तुमच्या करता कधीही उभी राहू शकतात, याच्याकरता काउन्सिलिंग सिस्टीम आहे. नुसता या मीटिंग अटेंड करा, हाफ एन आवर हरिनाम, हाफ एन आवर वैष्णव शिष्टाचार, हाफ एन आवर कीर्तन, हा फॉर्मॅट आहे येऊन करून जाणे, त्याच्याकरता नाही सिस्टीम ही, ते पण इम्पॉर्टंट आहे. परंतु असा समुदाय भक्तांचा, असा परिवार निर्माण करणे की जो आपल्याकरता कधी उभा राहू शकेल. गरीब असेल माझा मित्र भक्त, पैसे काढायला त्याकडे करोड रुपये नसतील, पण तो माझ्या बाजूला उभा आहे, काय पडेल ते करायला तयार आहे, त्याच्याकडे काय शक्य ती द्यायला तयार आहेत मला, असे जीवाभावाचे भक्त निर्माण करणे माताजी प्रभूजी सगळ्यांमध्ये, हा या सिस्टीमचा उद्देश आहे. शिवाजी महाराज कसे महान होते, त्यांनी असे जीवाभावाचे मावळे उभे केले होते. अरे लगीन त्यांनी टाळलं आपल्या मुलाचं, हां, आधी लगीन कोंडण्याचं मग रावबाचं, तेच ना रायबा ना, हां, म्हणजे आपला जो घरचा प्रसंग आहे तो मागे टाकून राजाचा प्रसंग आधी, असे जीवाभावाचे मावळे होते म्हणून आपले महाराज झाले एवढे यशस्वी. तर आपल्याला असे जीवाभावाचे मावळे बनायचं आहे एकमेकांकरता, प्रभुपादांच्या करता, त्यांचा परिवार म्हणून का, तर बाहेरच्या लोकांना वाटलं पाहिजे की आमच्या कुटुंबामध्ये एवढं कष्ट, एवढं त्रास, एवढे पीडा आहेत आम्हाला, आणि हा समुदाय किती मस्त आहे, कोण नाही तर भाऊ बहीण कोण नाहीच आहेत एकमेकांचे, पण भावा बहिणीपेक्षा जास्त यांचं प्रेम आहे एकमेकांशी. आणि खरी वस्तू ती हा, माझ्या जीवनाचा सांगतो अनुभव, मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, मी एकदम रोखठोक मनुष्य आहे, सगळे भाऊ मोठे आहेत माझे, त्यांना मी तोंडावर ऐकवलेलं आहे. कारण खरीच गोष्ट आहे ही की माझ्या बिकट प्रसंगामध्ये उभे राहिले कोण, हेच माझी मंडळी उभी राहिली आहेत. आता खूप वर्ष झाली असं एकदा पण नाही, आता खूप वर्षामध्ये गेली, त्या सगळ्या वर्षामध्ये हाच अनुभव आहे, घरचे पळून गेले आणि भक्त मंडळी राहिले, थोडा सोडून नाही गेले, ते किती कष्ट काढले जीवनामध्ये. तर ते कसं आहे ना, तुम्ही असं म्हणाल की हां हां सिस्टीम चांगली आहे, आपण काय आपल्याला काय असं लाभ मिळत नाही ते कोण, त्याकरता आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. अपेक्षा करणं सोपं असतं ना, हे तुम्ही माताजी गुलाबजाम नाही आणला आज, फिस्ट आहे आज मंदिरामध्ये, तुम्ही गुलाबजाम का नाही आणला, हो तुम्ही जिलेबी का नाही आणली, हो तुम्ही मिक्स भाजी का नाही आणली, तुम्ही पुलाव का नाही आणला, मी काय आणलं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. माझा सहभाग काय आहे, मी काय दिलं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर असा समाज निर्माण करण्याकरता, असा समुदाय निर्माण करण्याकरता मी काय दिलं आहे माझ्याकडून, त्याकरता श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही. मी जो काय आहे तो जसा आहे तसं मी काय त्यात कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, काय सहयोग दिला आहे मी त्यामध्ये, त्याप्रमाणे ते बनणार. जर प्रत्येक मनुष्य म्हणत असेल ना की मी काय देऊ शकतो, तरच तो समुदाय छान बनणार. आणि प्रत्येक मनुष्य असा विचार करत असेल ना, मला काय मिळेल, तुम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं, आणि प्रत्येक असा बोलला मनुष्य, तर समाज फेल आहे. हा समाज जो आहे ना भक्तीचा, हा परमार्था करता आहे, परोपकारा करता आहे, स्वार्था करता नाही आहे. माझा काय स्वार्थ इथे पूर्ण होईल ते करण्याकरता इथे आलेलो नाही मी, येता पण कामा नाही आणि येऊ पण नका. मी इथे काय करू शकतो भगवंताकरता, त्या भक्तांकरता, त्याच्याकरता मी इथे आलेलो आहे. आणि जर मी जर ह्या मूडमध्ये असेल ना, तर आपोआप सगळे त्या मूडमध्ये पण येणार बरोबर, आणि तुम्ही न विचारता तुम्हाला मदत मिळणार. तर ते अनेक वर्ष पुस्तकं का नाही विकली त्याचं कारण हे होतं, कारण ते झाड जसं आपलं पाळेमुळं घट्ट करत होतं, तसं महाराज भक्तांमधले संबंध घट्ट करत होते, दृढ करत होते, म्हणून त्या काळामध्ये झालं नाही. आता आपलं मंदिर दरवर्षी फर्स्ट असतं बुक डिस्ट्रीब्युशन, आणि बघा भक्त समुदाय, कारण का पाळेमुळे घट्ट आहेत त्याची आता सध्या त्या मंदिराची, म्हणून ती खूप पानं आणि खूप फुलं आणि खूप शाखा आणि खूप फळं आणि खूप फुलं त्याच्यावरती येत आहेत. ज्याची पाळेमुळं जर कीड लागली असेल तर ती काय पान देणार तुम्हाला, आणि काय फूल देणार, आणि काय फळ देणार, किती पाणी टाका, किती खत टाका. तरी सिस्टीम जी आहे. दुसरा विषय म्हणजे शिष्टाचार, भक्तांशी कसं राहावं, त्यांची सेवा कशी करावी, संकटकाळी खास करून भक्तांना कसं आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन मदत करणं, याच्याकरता ही सिस्टीम आहे. आणि तिसरा विषय आहे ते म्हणजे सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय, आपली फिलॉसॉफी काय आहे. भगवंत भगवंत व्यक्ती आहे, शक्ती नाही आहे, भगवंत निराकार नाही आहे, भगवंत व्यक्ती आहे. आपण पण व्यक्ती आहोत, आपण दोघंही व्यक्ती आहोत, आपल्या दोघांमध्ये संबंध आहे, माझा आणि भगवंताचा, प्रेमाचा आणि सेवेचा संबंध आहे. आणि ते कसं करायचं, त्याकरता काय काय नियम आहेत, काय काय शास्त्र आहे, ते पण समजणं आवश्यक आहे. नुसता भावनेपोटी पण आपण चांगले भक्त नाही होऊ शकत, आपल्याला माहिती पाहिजे सिद्धांत काय आहे. का माहिती पाहिजे, संकटकाळी आपल्या संकटामध्ये जर भक्ती टिकवायची असेल तर सिद्धांताच उपयोग येतो. ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत ना, तो संकटकाळी कोलमडून पडतो, तुटून पडतो, उभा राहू शकत तो. हा पण आमचा अनुभव आहे की पुस्तकं जर शांत काळामध्ये, संकट नसताना, शांत काळामध्ये जर पुस्तकं नीट वाचली असतील, नीट ऐकली असतील, आत्मसात केली असतील, तर संकटकाळी तीच पावतात. जे ज्ञान आपण प्राप्त केलं आहे अगदी शांतपणे, ते संकटकाळी बरोबर उपयोगी पडतं, आणि आपण ढासळून जात नाही, तुटून जात नाही, आपण खडे उभे राहतो. आपण हातात जर बळ नसेल आणि तुम्ही मुंबईच्या ट्रेनमध्ये लटकत असाल खांबाला पकडून, तुम्ही काय होणार, एका हाताला पकडल्या हातात बळच नाही आहे तर काय होणार, तुम्ही पडणार खाली. हातात जर बळ असेल आणि एकच खांब आणि एकच तुमचं बोट असेल ट्रेनमध्ये, तर तुम्ही राहणार बरोबर. तर ते जे आहे ना बळ, ते सिद्धांत बळ आहे, शास्त्र बळ आहे. तर ह्या काउन्सिलिंग सिस्टीममध्ये तीन प्रमुख गोष्टी आहेत, एक हरिनाम, एक वैष्णव शिष्टाचार वैष्णव सेवा, आणि दुसरं सिद्धांत. या तीन विषयांची समतल ट्रेनिंग या सिस्टीममध्ये आपल्याला प्राप्त होते. आपण जरा सिस्टीममध्ये आहोत, तुम्ही सर्वांनी विचार करा की मला हरिनाम विषयामध्ये योग्य मार्गदर्शन आणि पुष्टी मिळत आहे का? नंबर वन, मला वैष्णव शिष्टाचार या विषयामध्ये पूर्ण ज्ञान मिळत आहे का? मी शिकत आहे का या विषयामध्ये? कसं करायचं, काय करायचं, काय करू नये, काय करावं? आणि तिसरं, मी माझ्या संप्रदायाची भक्ती मार्गामध्ये जे काय ज्ञान आहे, भगवद्गीता आहे, भागवतम आहे, चैतन्य चरितामृत आहे, भक्तिरसामृत सिंधू आहे, उपदेशामृत आहे, हे ग्रंथ मी वाचलेत का, शिकले का, आत्मसात केले का, त्यात काय सांगितलं ते मला कळलं आहे का, हे तुम्ही विचारलं पाहिजे. अरे का आमचा काउन्सिलर काय शिकवत नाही आम्हाला काय, तुम्ही किती त्याला प्रश्न विचारले, किती प्रयत्न केले. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोण विचारत आहे अभ्यास केला की नाही, तुम्ही जाऊन शिकायचं असतं. मेडिकलला कोण विचारत आहे? आपण जाऊन जगू शकतो, कुठे क्लास चालू आहे, कुठे चांगले केस आहे, कुठे काय डॉक्टर शिकवतो आहे, जाऊन तिथे आपण रात्री बसून बसतो. आम्ही बसायचो राहून रात्रीसुद्धा. एकदा शाळेत ना गेल्यानंतर तुम्हाला कोण विचारत नाही अभ्यास केला काय, गृहपाठ केला काय, मार्क असं कोण करत नाही, आपलं आपच करत असतं. शाळेत सगळं ठीक आहे, दिवाळीचा गृहपाठ, क्रिसमसचा गृहपाठ आणि मे महिन्याचा गृहपाठ सगळं आपण करून दाखवायचं आणि टिक करून मार्क घ्यायचे त्याचे, हे शाळेत ठीक आहे. पण कॉलेजला गेल्यानंतर ना आपला आपला अभ्यास आपण करायला लागतो. के एम हॉस्पिटल चांगलं कॉलेज का आहे, तिकडे चांगले विद्यार्थी आहेत, ते स्वतःहून खूप मेहनत करतात, म्हणून के एम हॉस्पिटल चांगलं कॉलेज आहे. सायन हॉस्पिटल चांगलं कॉलेज काय आहे, जे जे हॉस्पिटल चांगलं कॉलेज काय आहे, तिथे विद्यार्थी स्वतःच्या मेहनतीने काम करतात. तसं हे मंदिर छान काय, हे पुण्याचं मंदिर जे आहे ना भयंकर, इतके भक्त असे असे भक्त आहेत ना त्यामध्ये, का सगळे भक्त स्वतः ते इंटरेस्ट घेऊन शिकायला येतात, स्वतः इंटरेस्ट घेऊन सेवा करतात, स्वतः इंटरेस्ट घेऊन योगदान देतात. पैशाचं नाही, पैसा लास्ट आहे, टाईम टाईम देतात, उपलब्ध आहेत ते सेवेकरता. त्याला मुंबईवरनं 10 भक्त येत आहेत, मुंबईवरनं महाराज येत आहेत, 10 भक्तांची गरज आहे, 10 बायकांची गरज आहे, लगेच 100 नावं येतात की आम्हाला मदत करू द्या, सेवा करू द्या म्हणून. म्हणजे तुम्ही काही कार्यक्रम करा, तत्परात भक्त लोक यायला देते. हे मला नाही वेळ आहे, तू पण तुला पण वेळ नाही, मला पण नाही, मी पण नाही, मी चाललो गावी आता, असं नाही. आता महाराज येत आहेत मिरार रोडला, लगेच फौज तयार आहे, भाजी आणायला, भाजी बनवायला, कोण वाढायला, कोण द्यायला, कोण काय, तुझे नवीन चादर घरातनं देऊन धुवून दिली त्यांना वापरायला, अशा किती गोष्टी घडतात, फटाफट फटाफट घडतात. ती जी उत्सुकता आहे ना, ती ह्या मीटिंगमध्ये तयार होते. कसं तत्पर राहावं भक्ताने, कसं वैष्णव सेवेमध्ये तत्पर राहावं. त्या पुण्यामध्ये मी गेलो होतो, ऐका एक गोष्ट ऐका, कुठे गेलो होतो त्या उद्घाटनाला, NVCC मंदिरामध्ये, राधा वृंदावन चंद्र त्यांच्या उद्घाटनाला. किती भक्त होते तिथे, किती VIP भक्त होते, असे एक नव्हते, किती संन्यासी होते, किती वरिष्ठ ग्रस्त होते, किती 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 मोठे मोठे भक्त होते. प्रत्येकाबरोबर एक भक्त होता, तर मला पण आमंत्रण होतं, तर माझ्याबरोबर सतत एक व्यक्ती होता, म्हणजे बॅग पकडायला, माझी पाण्याची बाटली पकडायला. मग शेवटी प्रसंग असा आला की मला आज जाऊन अभिषेक करायचा आहे. आता माझा कुर्ता बनियान काढून मला ती चादर ठेवून, तर ते कुर्ता हातावरती, माझं बनियान हातावरती, आणि ते मला चादर पण दिली, ती घातली, माझी बॅग पण त्याच्याकडे, सगळं त्याच्याकडे. मी आत गेलो, रुबाबात अभिषेक करून आलो, तो तिथेच उभा. आल्यावर लगेच बनियान, शर्ट, पाणी सगळं दिलं, माझ्याबरोबरच उभा. मग खायला पण माझ्याबरोबर येणार, प्रभूजी इथे बसा, मला वाढायची व्यवस्था केली. म्हणजे त्यांनी प्रत्येक VIP भक्तासमोर प्रत्येक एक भक्त उभा केला होता. माताजीबरोबर माताजी, प्रभूजी प्रभूजी, कोणी आता आपल्या यात्रेत बघा ना, यात्रेत किती लोक येतात VIP लोक. यात्रेत सुद्धा प्रत्येक VIP प्रभूबरोबर एक प्रभू असतो, आणि एक माताजीबरोबर एक माताजी असते. त्यांना हवं नको काय, त्यांना माळ घालणार, पाणी देणार, त्यांना जेवायची व्यवस्था करणार. इतकं सुद्धा माहिती मला नाही आहे की त्यांच्या रूममध्ये त्यांचे कपडे, लॉन्ड्रीची व्यवस्था पण करतात ते. माताजींची वेगळी, प्रभूजींची वेगळी. रोजच्या रोज कपडे धुवून, लॉन्ड्री करून, इस्त्री करून परत रूममध्ये, ऑल डेज यात्रेमध्ये. त्यांना काय हवं नको, कोणाला पोटात दुखतं, कोणाला गोळी हवी असते, कोणाला काही BP वाढलेलं असतं, डॉक्टरची व्यवस्था, ट्रीटमेंट, औषध आणून देणे त्यांना, म्हणजे यथा इत्थंभूत सेवा करतात येईपासून जाईपर्यंत. म्हणजे मेडिकल काय झालं, आजारी आहे, लाज लूज मोशन होत आहे, ताप आला आहे, किंवा आज जाऊ शकत नाही, यायचं आहे, यांना गाडी हवी आहे, काही शक्यता नाही आहे, सर्व देखभाल करतात. आणि इकडून गेले की त्यांना कधी इकडून पुढे विचारत नाही त्यांना कोणी. पण तुमची महानता काय आहे की तुमच्याकडे जेव्हा येतात तर तुमचा पूर्ण सन्मान केला जातो. जरा खात्री आहे की आता मी म्हातारी होत आहे, एक माताजी आहेत, खूप माताजी आहेत, वय होत आहे, पण त्यांना माहिती आहे की आय एम 80 इयर ओल्ड, तरीही आज जर मी राधानंद महाराजांच्या यात्रेत गेलो माझी पूर्ण काळजी घेतली जाईल हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते 80व्या वर्षीसुद्धा याची हिंमत करतात अमेरिकेतून. त्यांना माहिती आहे इथे आपल्याला छान प्रकारे यात्रा होऊ शकते, बाकी ठिकाणी होऊ शकत नाही, काय करणार आता, दुर्दैव आहे. हे आपल्या समुदायाचं वैशिष्ट्य आहे. तत्पर राहणे सेवेकरता, स्वार्थ त्याग करून, तर अशा प्रकारे ही सेवा सुरू केली गेली. पहिले 5 काउन्सिलर होते, मग 10 झाले, मग 15 झाले, आणि मग ते सुरुवातीला जे काउन्सिलर होते ते आता सगळे काउन्सिलर झाले. ट्रेनिंग घेऊन त्यातले किती लोक काउन्सिलर, त्याच्याकडे तर 50-50, 60-60, 100-100 लोक काउन्सिलर आहेत. मग त्यातले पण आता नवीन नवीन काउन्सिलर बनले. का बनले काउन्सिलर ते? कारण त्यांच्यामध्ये इतरांना मदत करायची कळकळ आहे. काही लोकांना 1-to-1 कळकळ असते, काही लोकांना समुदायाची सेवा करायची कळकळ असते, सगळ्यांची काळजी घ्यायची कळकळ असते. मग त्यांना ते निवडतात की मी काउन्सिलर बना. आणि ते पण कसं, मी काय करू शकतो हे जास्त शिकवतात ते. व्हॉट आय कॅन डू, व्हॉट आय विल गेट, मला काय मिळेल हे बघण्याकरता आपण जात नाही तिथे. त्या आपण ग्रुपमध्ये आपण तेच शिकतो की आपण काय करू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष होते एकदा, ते बोलले होते की हे इम्पॉर्टंट नाही आहे की देश तुमच्याकरता काय करतो आहे, इम्पॉर्टंट आहे की आपण देशाकरता काय करत आहोत. व्हॉट अमेरिकन कॅन गिव्ह यू इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट यू कॅन गिव्ह अमेरिका इज मोर इम्पॉर्टंट, असं बोलले होते हेनरी किसिंजर. आता पण मोदी आपल्याकरता काय करतो आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे, आपण काय करत आहोत देशाकरता, तेव्हा देश महान होतो. तसं आपलं मंदिर, आपला संप्रदाय, आपला इस्कॉन संस्था महान केव्हा बनते, ती त्याच्याकडनं मला जे काय मिळालेलं आहे त्याच्या इन प्रतिसादामध्ये मी काय करतो आहे त्या संस्थेकरता, तेव्हा ती महान संस्था बनते. कारण संस्थेने आपल्याकरता काय केलं आहे, हरिनाम दिलं आहे, प्रसाद दिलं आहे, जीवनपद्धती दिली आहे. आपलं जीवन काय होतं पूर्वी, काय खात होतो आपण, काय विचार करत होतो, काय काम करत होतो, काय आपले उद्देश होते, सगळे बदलले आमूलाग्र. आपण कुठच्या कुठे पोचलो, काय कुठून पोचलो, सिद्धांत काय आपला, भक्तिमार्ग, प्रसाद, भक्त लोक चांगली, आपल्या संस्थेने काय नाही देऊ केलंय. आता आपली बारी आहे, आपण काय देणार इन रिस्पॉन्स. आपल्याला जे मिळालं आहे ते किती लोकांवर पोचवणार, आपण बदललो किती लोकांना ते आपण बदलणार, जे आपण प्राप्त केलं आहे ते किती लोकांना वाटणार, हे आपलं उत्तरदायित्व आहे. आणि ते जाणीव निर्माण करण्याकरता ही सिस्टीम आहे की मी फक्त इथे घेण्याकरता नाही आलो आहे, मी जे घेतलं आहे ते वाटण्याकरता पण आलो आहे. ह्या जगात ना आपण जेव्हा पैसे कमावतो ना ते पैसे वाटत नाही आपण कधी, आपण है ना, आणि सांगत पण नाही कोणाला. आपण समजा तुम्हाला 1 कोटी पर इयर ची नोकरी मिळाली, तुम्ही काय म्हणणार, छान नोकरी मिळाली, चांगली मिळाली, सांगणार का 1 कोटीचा पगार आहे, सांगणार चुप राहा. बस मागे ते गोताळ उभी राहील, आम्हाला डोनेशन द्या, आम्हाला डोनेशन द्या, याची फी भरा, त्याची फी भरा. पण ह्या मार्गामध्ये तुम्हाला जर एक गोष्ट कळली कृष्णाची, लगेच मी दुसरा सांगणार. एक लीला कळली किंवा आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्ट कळली, लगेच मी लोकांना वाटणार ती. म्हणून मीराबाई काय म्हणते, हे जे धन आहे माझं ते कसं आहे धन, खर्च ना छोटे, खर्च नाही करू शकत आपण, म्हणजे खर्च होतच नाही. ते या केशात 20 रुपये आहेत, तुम्हाला 10 दिले, किती उरले, 10. पण आध्यात्मिक जीवनामध्ये केशात 20 आहेत, तुम्हाला 10 दिले, परत केशात 20च आहेत. तुमच्याकडे 10 पण आहेत, माझ्याकडे 20 पण आहेत, आणखी तुम्हाला 10 दिले तर 10 आणि 10 20, आणि माझ्या खिशात पण 20. हे आहे आध्यात्मिक गणित. म्हणजे काय होतं, हे धन खर्च केल्याने कमी नाही होत, वाढतं. आणि हे धन चोर ना लुटे, खर्च ना छुटे, चोर ना लुटे. तुमचं हे धन जे आहे भक्तीचं ते कोणी चोरी नाही करू शकत. तुमचा सेवाभाव, तुमचा सहयोग भाव, तुमचा मदत भाव, तुमचा प्रेम भाव कोणी चोरी नाही करू शकत. आणि चोरी केला तर चांगलं आहे, फार उत्तम, म्हणजे घ्या, लुटा सगळ्यांसमोर जाऊन. आणि दिन दिन बढत जाये पायोजी मैने राम रतन धन पायो, ह्याचा गुणधर्म काय आहे, की ते रोज वाढतं, किती वाटा किती काय करा रोज वाढतं. असं धन आपल्याला प्रभुपादांनी इस्कॉनच्या मार्फत दिलेलं आहे. आणि आपली ही सिस्टीम जी आहे ना, काउन्सिलिंग सिस्टीम, ती जगात सगळ्या मंदिरात नाही आहे, काही काही मंदिरातच आहे. आणि सौभाग्य असं आहे की ज्या ज्या मंदिरात ही सिस्टीम त्यांनी स्वीकारली, आपले काही भक्त लोक इकडून तिकडे गेले, रशियामध्ये गेले, इंग्लंडला गेले, अमेरिकेत गेले, ज्यांनी आपलं आमंत्रण दिलं तिकडे आपले भक्त गेले आणि अजूनही जात आहेत नियमितपणे त्यांना ते पूर्ण स्थापित करण्याकरता म्हणून. पण ज्या ज्या लोकांनी त्या त्या मार्गदर्शनाप्रमाणे ही सिस्टीम आपल्या भक्तांकडून शिकली, तिथे आता यशस्वी भक्त समुदाय आहे, जोरात जोमाने वाढणारा समुदाय तिकडे आहे. कारण मेन काय असतं ना, तुम्हाला किती श्लोक पाठ आहेत, किती माळा जप करता, चौसष्ट करता एकादशीला, आणि का हे इम्पॉर्टंट आहे, पण ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तुमचे एकमेकांशी कितने कितकी प्रेम संबंध आहेत, किती विश्वासाचे संबंध आहेत, तुम्हाला एकमेकावर किती निष्ठा आहे, किती आपुलकी आहे, याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. आणि ते जिकडे आहे तिकडं मंदिर एकदम असं फुफावत आहे पूर्ण असं जोमाने, आणि जिकडे ते नाही आहे तिकडे भक्त लोक खूप आहेत पण थंड आहेत, एअर कंडिशनमध्ये बसलेले आहेत, थंडगार आईस्क्रीम. आपल्याला तेच बघायचं आहे. सिस्टीम परफेक्ट आहे, ते आपण पूर्ण फॉलो केले काय व्यवस्थित, आपण कुठेतरी कमी पडतो आहोत म्हणून ते तसं आहे. आणि जिथे ते छान चाललेलं आहे तिकडे खाण आहे, खाण भक्तांची. त्या पुण्यामध्ये आहे ना, भक्तांची खाण आहे पूर्ण. खरोखर सांगतो, तिकडून भक्त लोक ते एक्सपोर्ट करतात कानपूरला, खडगपूरला, हैदराबादला, सिकंदराबादमध्ये, सगळे पुण्याचे डिवोटी आहेत तिकडून खाणीत तयार झालेले, तावून सुलाखून निघालेले डिवोटी तिकडे आता पूर्ण मंदिर चालवत आहेत कानपूरला, पूर्ण राधा गोपीनाथचे पुण्याचे भक्त. इथे हैदराबादला नवीन तेच, कारण का तिकडचे आहेत ना लीडर राधा राधेश्याम प्रभू, ते जिथे गेले तिकडे त्यांनी हात लावेल तिथे सोनं काढलं, जिथे पोचतात तिथे सोनं काढतात. काय असेल ते, त्याचं कारण काय असेल, स्वतः एक उदाहरणीय आदर्श भक्त आहेत ते. साधना एकदम अशी अशी आहे की जगात कुठे जाऊ देत, तिथं फिक्स ठरलेलं आहे, तेच करणार ते. आदर्श राहणी, आदर्श साधना आणि आदर्श ट्रेनिंग, त्यात टिकायला पण कोणती लागतो भक्त, त्या जातीचा भक्त लागतो, सगळे लोक टिकू शकत नाहीत, एवढा त्यांचा कठोर ढाचा आहे त्यांचा साचा. त्यात जो बसला ना तो परफेक्ट, सदा हसतमुख, सदा सेवेला तत्पर, आणि कधी पण संकट येईल तेव्हा उभे. मग जन्माष्टमीला 4.5 कोटी, 1.25 कोटी, एक लहान सेंटर उभारलं तिथे कुठे, विशाल नगरला. तर मी सहज विचारलं, काय तुम जन्माष्टमीचं काय, कारण मी तिथे गेलो होतो राधाष्टमीला, तर ते अनाऊन्स करत होते ह्या भक्तांनी 45 लाख आणले, ह्या भक्तांनी 50 लाख आणले. म्हटलं टोटल किती झाले, तर 1.25 कोटी. म्हटलं काय म्हणता, अजून मंदिर पण नाही आहे, सेंटर आहे फक्त. का, ट्रेनिंग त्यांचं आहे. आणि हे मापदंड नाही आहे किती कोटी गोळा केले, हा मापदंड नाही आहे. एकोपा, सहयोग, सेवाभाव, उत्साह, कधी पण जा असा उत्साह असतो समुदायामध्ये. जन्माष्टमी म्हणा, राधाष्टमी म्हणा, काय रथयात्रा म्हणा, इतका उत्साह असतो ना सेवा करण्याकरता, वेळ काढून त्याग करून येणार ते सेवा करायला. हेच आपलं धन आहे ॲक्च्युली, बाकी काय आहे, तुम्ही किती पैसे कमवा, किती काय कमवा, कुठे कोण टिकतंय, कुठे उभं राहते, कोण टिकणार कसे, सेवा करून टिकणार. सगळ्यात मोठी शक्तिशाली क्रिया म्हणजे कुठची, सेवा. तो सेवेत भाग घेईल ना तो प्रगती करणार, मग तो काळा असू दे, गोरा असू दे, गरीब असू दे, न शिकलेला असू दे, काय फरक नाही पडत. आपल्याकडे असे असे भक्त आहेत ना अनपट अंगुठा छाप आहेत, पण एवढे त्यांना सिद्धांत माहिती आहे, कधी वाचलं पण नाही काही, पण असं ऐकलंय आणि असं पालन केलंय ना की तुम्हाला शिकवतील बरोबर ते. अंगुठा छाप माताजी प्रभूजी आमच्याकडे आहेत असे भरपूर आहेत, पण त्यांना आतून असं साक्षात्कार आहे, आतून त्यांच्याशी बसा आणि बोला, मग तुम्हाला कळेल. तर हे शास्त्र जे आपला जो मार्ग जो आहे ना, तो कशावरती आधारित नाही आहे, तुमच्या जन्मावरती आधारित नाही आहे, तुमच्या जातीवरती आधारित नाही आहे, तुमच्या शास्त्रावरती आधारित नाही आहे, तुमच्या पैशावरती आधारित नाही आहे, तुम्हाला किती श्लोक पाठ आधारित नाही आहे, तुम्ही किती सेवा केली आहे मन लावून आणि कसा जप केला आहे त्याच्यावरती आधारित आहे. तो कसा होता तो साऊथ इंडियन भक्त चैतन्य महाप्रभू त्याकडे पोचले होते की नाही, तर तो अशी अशी गीता अशी उलटी धरून उभा राहिला असा आणि प्रयत्न करतोय. तर महाप्रभू म्हणतात उलटी पकडली गीता तू काय करतोस तू. तुम्हाला मी सांगितलं तो गेल्या वेळी की कृपा करून ही पुस्तकं रोज पुसत जा. बघा याच्यावर धूळ किती आहे बघा बघा बघा. लास्ट टाईम बोलून गेलो तो ही पुस्तकं इथेच अशी पडलेली असतात आणि त्याच पुस्तकांना आम्ही पकडून प्रवचन करतो की रोज पुसत जा, याच्या खाली बघा, याच्यावर बघा, याच्या खाली बघा. सगळं आपलं काम आहे, आपलं मंदिर आहे. खाली बघा, त्याच्यावरती बघा, ती धूळ आहे बघा, तिथे भागवत कथा चालू आहे, होणार आहे, उद्या पण होणार आहे. एनिवेज, तर सांगायचा मुद्दा काय काय बोलत होतो, तू उलटी गीता वाचत होता. तो काय म्हणाला, मला वाचता येत नाही, मी अबाकडं शिकलो नाही, पण माझ्या गुरूंची आज्ञा आहे ती गीता वाचायची, म्हणून मी प्रयत्न करत आहे. तर महाप्रभू म्हणाले, मग तू रडतो कसा झाला, अश्रू कसा आहेत, कुठं आहेत अश्रू, तुला काय कळत पण नाही, तू काय करत पण नाहीस, रडतोस काय मग तू. ते म्हणे, या पुस्तकावरती जे चित्र आहे ना कृष्णाचं अर्जुनाचं, ते बघून मला रडू येते. ती साक्षात भगवंत इतक्या प्रेमाने तुला सांगतायत, तुला उपदेश करतायत, म्हणून मला रडू येते. ते म्हणे, गीता ज्यांना कंठस्थ आहे, ज्यांना पाठ आहे गीता, ते गीता शिकवतात, त्यांनाही जे सार कळलेलं नाही आहे ते तुला कळलेलं आहे. त्यांना घट्ट मिठी मारली, त्याच्या हृदयामध्ये प्रेम संचार केला भगवंतांनी. जे भक्तीचा सार आहे ते प्रेम आहे ना, आपल्या हृदयातून त्याच्याकडे डायरेक्ट ट्रान्सफर करून टाकलं त्याने. काय मध्ये शास्त्र वाचायची गरज नाही. तर काय त्याच्याकडे होतं, सेवाभाव, आज्ञापालन, तंतोतंत गुरूंची आज्ञा पालन करण्याची इच्छा. शक्य नसताना पण त्याला काय वाचता येत नाही, शक्यच नाही त्याला, तरी पण तो आपल्या पद्धतीने प्रयत्न करतोय, 100% शरणागती. आणि त्याला काहीही न वाचता जे सार आहे भक्तीचं ते डायरेक्ट हृदयात प्राप्त झालं. जसं ब्रह्माला पाठवलं ना, तेने ब्रह्मे हृदय, स्ट्रेट हार्ट टू हार्ट, असं आहे. आणि काय, हां, आणखीन मग हा ग्रुप काय करतो, काउन्सिलिंग ग्रुप, एकत्र यात्रा करतो, एकत्र बाहेर जातात ते, आम्ही सगळे एकत्र बाहेर जातो, कधी पंढरपूरला जातो, कधी नाशिकला जातो, कधी कुठे आणखीन कुठे नॅशनल पार्कला जातो पिकनिक करायला. तिथे जाऊन काय करतो, कीर्तन, प्रवचन, डॅन्सिंग एकत्र करतो, एकत्र वेळ घालवतो बाहेर जाऊन, एकत्र सेवा करतो, एकत्र मंदिरात जातो. आमच्या ग्रुपचा ठरलाच दिवस मंदिरात जाऊन एक दिवशी पूर्ण मॉर्निंग प्रोग्राम एकत्र अटेंड करायचा, काउन्सलर आणि काउन्सिलीज, मंगलआरतीपासून भागवतमपर्यंत जेवणापर्यंत, वन्स इन अ मंथ. असे खूप कार्यक्रम आम्ही नंतर करतो नियमितपणे. आणि एकमेकांकडे जाऊन आपण मीटिंग करतो. आता शेवटचा मुद्दा म्हणजे मीटिंग, मीटिंग आणि मीटिंगच्या बाहेर दोन प्रकारची आपली वागणी आहेत ना. एक मीटिंग असते, मीटिंगमध्ये काय करतो, 30 मिनटं हरिनामावर चर्चा करतो, 30 मिनटं वैष्णव शिष्टाचार चर्चा, 30 मिनटं सिद्धांत. आणि जर जास्त चर्चा आवश्यक असेल तर एका मीटिंगमध्ये 3 पैकी 2 विषय घ्यायचे, मग पुढच्या मीटिंगमध्ये 3 पैकी 2 विषय घ्यायचे, असं करून 2 मीटिंगमध्ये 3 विषय पूर्ण करायचे. मग कीर्तन असतं त्यामध्ये, एक छोटी कथा असते, एक अनाउन्समेंट असते. आणि सर्व विषय जो आहे तो काउन्सिलर आपला मार्गदर्शन करतो आणि आपल्याकडून तयारी करून तो आपण बोलायचा असतो विषय. असं नाही तो काउन्सिलर येणार तोच बोलणार वैष्णव शिष्टाचारावरती आणि तोच नामावरती बोलणार, नाम कीर्तनावरती जपावरती आणि तोच सिद्धांतावरती बोलणार. नाही 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 नाही, असं नसतं. 3 व्यक्ती आम्ही ठरवणार की आज तुम्ही हरिनामावरती बोलायचं आहे. काय बोलायचं आहे सांगू तुम्हाला, आज तुम्ही याच्यावर बोलायचं आहे, आज तुम्ही याच्यावर बोलायचं आहे. मग ते लोकं त्यांच्या गायडन्सप्रमाणे ती तयारी करणार आणि येऊन तिथे बोलणार, काय तुटपुटं जे असेल ते बोलणार, मग त्याच्यावरती प्रश्न उत्तर होणार, मग त्यातच उत्तर काउन्सिलर देणार की रोजी ह्याच्यामध्ये मला काही कळलं नाही सांगा, मग तो कधी उत्तर देऊ शकेल तर ठीक आहे, ह्याचं काउन्सिलर उत्तर देणार. अशा प्रकारे ट्रेनिंग होणार, ट्रेनिंग. हां, तर ते तीन विषय जे आहेत ते काउन्सिलर्स तयार करणार. आणि सुरुवातीला एक कीर्तन, 10 मिनटं कीर्तन ठरल्याप्रमाणे, मंगलाचरणम पठण पूर्णपणे ओम अज्ञानापासून हरे कृष्णापर्यंत. त्याच्यानंतर एक भजन, ते पण ठरलं असतं की आज ह्या माताजी गाणार, हा एक प्रभूजी गाणार, कुठचं गाणार ते त्यांनी ठरवायचं. मग विचारणार, प्रभूजी ठीक आहे का भजन, हा ओके, मग ते तो गाणार, त्याचा अर्थ वाचून सांगणार. त्याच्यानंतर 1-30 मिनटं एक व्यक्ती हरिनाम, 30 मिनटं एक व्यक्ती सिद्धांत, 30 मिनटं एक व्यक्ती शिष्याचार. जास्त वेळ लागला ते तिसरा विषय कॅन्सल, तो पुढच्या वर्षी घ्याय, पुढच्या वेळी घ्यायचा. आणि मीटिंग जी आहे ती कमीत कमी 2 महिन्यातून 3 मीटिंग झाल्या पाहिजेत, आदर्श 15 दिवसातून एकदा. नाही जमलं काही बाबा अवेलेबल नाही नसेल, परीक्षा असते मुलांच्या, तर 2 महिन्यातून 3 वेळा. मग ते तुम्ही एकमेकांच्या घरी करा, मंदिरात करा. लोक प्रेमाने घरे बोलवतात, काय डाळभात खाऊ घालतात प्रेमाने, काही त्याच्यामध्ये दुःख नसतं. कारण गरीबच्या गरीब माणसं पण असतात. आम्ही म्हणतो काय काळजी करणं, फक्त खिचडी बनवा आम्ही येऊ, आम्हाला तुमच्या भोगाची इच्छा नाही, आम्ही तुमच्याकडे येणार प्रेमाने. ते म्हणतात तुम्ही आमच्याकडे या, आमच्या घरात तुमचे पाय लावा, ठीक आहे आम्ही येणार तुमच्याकडे. आणि असं पण आम्ही करतो की समजा एक व्यक्ती आमची काउन्सिलिंग खूप गरीब आहे आणि तिला खूप इच्छा आहे भक्तांची सेवा करायची, पण तिच्याकडे साधन नाही आहे, पैसे नाही आहेत, तर आम्ही कॉन्ट्रीब्यूट करून त्यांना मदत करतो की तुम्ही हे पैसे घ्या आणि बनवा खिचडी, आम्ही तुमच्याकडे येतो. असं किती वर्ष आम्ही केलेलं आहे, कित्येक वर्ष केलेलं आहे. आमचा एक फंड असतो, आम्ही त्यामध्ये 25 रुपीज, तेव्हा आता तर 25 रुपये कोण विचारतोय, पण 100 रुपये पर मंथ पर काउन्सिलिंग गोळा केलेला एक फंड तयार होतो. आणि कोणाकोणाकडे शक्यता कमी आहे करायची किंवा पैसे नाही आहेत, त्यांना एक द्यायचे पैसे, जनरल पैसे, थोडे आपले थोडे कॉन्ट्रीब्युशन करून तो आपल्याकडे मीटिंग करणार. पण मुख्य मुद्दा काय आहे, त्या व्यक्तीला घरी मीटिंग करायची इच्छा आहे, त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. मग आपल्याकडे एक सिस्टीम आम्ही आणली, हळूहळू पैसे गोळा करून एक साऊंड सिस्टीम आणली आहे. मग आपली पिकनिक असेल तर आपली साऊंड सिस्टीम, मीटिंग असेल तर आपली साऊंड सिस्टीम, आपली साऊंड सिस्टीम, म्हणजे काय चिंता नाही. सगळ्या ठिकाणी सिस्टीम चार्ज करायची, एकाकडे ठेवायची, एकाला ती काम द्यायचं, तू हे सांभाळायचं. मग ती सिस्टीम सांभाळणार, चार्ज करणार, कुठे मीटिंग आहे तिथे घेऊन येणार, परत पॅक करून घेऊन जाणार, परत चार्ज करून ठेवणार. असं हे हळूहळू घडतं. मग जन्माष्टमी येते, मग ठरवतो ओके आपण मिळून तर 5 लाख गोळा करायचे, 6 लाख गोळा करायचे. मग ते एक कोऑर्डिनेटर बनणार, मग आता डिसेंबर येणार, मग एक मनुष्य कोऑर्डिनेटर बनणार, मी कोऑर्डिनेटर बुक डिस्ट्रीब्युशनचा. मग तो ठरवणार की तुम्ही पुस्तकं घ्या, हिशोब ठेवायचा घ्यायचं, परत पैसे देणं घेणं, मंदिराशी संबंध असा एक व्यक्ती बघणार. आणि एक म्हणणार की माझ्याकडे तुम्ही स्टॉक करा, हरकत नाही. मग सगळा माल जो आहे तो एकाच्या घरी येणार, हॉलमध्ये बॉक्स उभे असणार. मग तिकडून तो व्यक्ती कोऑर्डिनेट करणार की त्याच्याकडे जा, तो 10 पुस्तकं घेऊन जा, तो 20 पुस्तकं घेऊन जा. मग ती व्यक्ती फक्त देणार, जागा आमची तुम्हाला, हिशोब तो ठेवणार. अशा पद्धतीने सगळे लोक सहयोगाने कामं करणार. मग यात्रा मे कोण कोण जा रे आहे, हां सब लोक यात्रा मे जा रहे, जगन्नाथपुरी जा रे, मग ते जाणार. मग आपण आता कुठं जायचं, आपण जाऊया नाशिकला, पंढरपूर, नाशिक, कधी कधी लोणावळा, कधी कुठे कधी कुठे. म्हणजे ते कार्यक्रम, म्हणजे ते गेम्स, नाटक करणार, तिथे ड्रामा करणार, असं छान 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 गोष्टी करणार एकत्र. आणि मग त्यांनी काय होणार, सगळी लोकं वाट बघणार पुढची मीटिंग कधी आहे, पुढची पिकनिक प्रभूजी कुठे असणार आहे, प्रभूजी भूप दिवस झाले आपण गेलोच नाही कुठे. म्हटलं कोण करणार कोऑर्डिनेट, हा मी करतो कोऑर्डिनेट. जागा शोधणार, सगळं शोध लावणार, कुठे राहायचं, कुठे जायचं, बस बीस सगळं करणार, किंमत ठरवणार, लोकांना इन्स्पायर करणार. मग त्याच्यामध्ये कोणाला पैसे नाही आहे त्याला पण मदत करणार, चला तुम्ही पण चला, मग पिकनिक करणार. म्हणजे असं नाही बाबा अरे पुन्हा आली मीटिंग, काय कटकट आहे, पुन्हा मीटिंग आली, मला जायचं आहे, कधी आहे मीटिंग परत, का होत नाही लवकर मीटिंग, प्रभूजी कधी येणार तुम्ही बाहेर गावात परत. असं आहे. आणि काय उरलं आहे सांगायचं, हां आणखीन एक, हे झाली मीटिंगचं अटेंडन्स. पण आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा, लास्ट, ह्या सगळ्या सिस्टीमचं यश कशामध्ये आहे की मीटिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही नंबर वन एकमेकांशी कसा संबंध ठेवत आहात आणि नंबर टू काउन्सिलरशी कसा संबंध ठेवत आहात. हे ह्या सिस्टीमचं यशाचं गमक आहे. मीटिंगमध्ये येणं खूप आवश्यक आहे आणि यायलाच पाहिजे. तिथे अटेंडन्स इम्पॉसिबल नाही, कंपल्सरी आहे. परंतु त्याचं खरं यश जे आहे आणि खरा लाभ जो आहे तो मीटिंगच्या बाहेर आहे की मधल्या काळामध्ये तुम्ही एकमेकांशी किती प्रेम ठेवलेलं आहे, काय संबंध आहे तुमचे, आणि तुम्ही काउन्सिलरशी किती वेळा एकमेकांशी बोलता आपल्या आपल्या. असं नाही बाबा संकट आलं की धावा काउन्सिलरकडे, पण तुम्ही काउन्सिलरला किती वेळा भेटता, प्रभूजी जप नाही नीट होत. अधिक तर काय करता लोकं, प्रभूजी मुलाचं ॲडमिशन नाही होत आहे, प्रभूजी घराचं कर्ज काढलं आहे, प्रभूजी नोकरी नाही मिळत आहे, प्रभूजी हे नाही होत आहे. हे झाले भौतिक प्रॉब्लेम्स. पण किती लोकं आजपर्यंत आले आहेत काउन्सिलरकडे, प्रभूजी वाचनामध्ये मन लागत नाही, वाचायचं आहे रोज अर्धा तास पण पुस्तक उघडलं की रुची नाही, इंटरेस्ट नाही होत. प्रभूजी सकाळी उठून झोपला जप केला की झोप येते, प्रभूजी जपामध्ये इंटरेस्ट नाही होत आहे. असं आपण किती वेळा गेलो आहोत आध्यात्मिक प्रश्न घेऊन, भौतिक नाही, आध्यात्मिक प्रश्न घेऊन किती वेळा काउन्सिलरकडे गेलो आहोत की मला जपामध्ये रुची काय येत नाही, काय करू प्रभू सांगा. ते खरं यश आहे. मीटिंगच्या बाहेर ह्या सिस्टीमचं यश लपलेलं आहे. आणखीन एखादा मुद्दा, आता तुम्ही मला प्रश्न विचारा. जे काही तुम्हाला बोललो ते ह्या विषयाचं आधारभूत ज्ञान आहे, म्हणजे ज्या विषया ज्या तत्वावरती ही सिस्टीम आधारित आहे ती तत्व तुम्हाला मी आज सांगितली, समजावून सांगितली. आणि या सगळ्यामध्ये मूलभूत एक व्यक्ती एक भावना आहे ती म्हणजे काउन्सिलर ही नेमलेली व्यक्ती आहे. स्वतः कोणी आपण काउन्सिलर म्हणत नसतो, त्याला मंदिराकडून नेमलं जातं आणि आपल्याला मग तो व्यक्ती दिला जातो आपल्या आवडीप्रमाणे. किंवा ठीक आहे, चार पाच लोक आहेत मला यांच्याशी जमेल, ठीक आहे. त्यांचा आदर राखणं, त्यांनी सांगितलेलं ऐकणं. आणि काउन्सिलर जो आहे ना तो गुरु नाही आहे, लक्षात ठेवा. काउन्सिलर हा गुरु नसतो, तो कधीही काउन्सिलरला आदेश देत नसतो, आज्ञा देत नसतो. त्याने कधीही समजू नये असं की मी गुरु आहे. मी गुरु नाही आहे, मी कोण आहे, मी मित्र आहे, मी गाईड आहे, मार्गदर्शक आहे. आणि माझं काम काय आहे, प्रेरणा देणं. भक्तीमध्ये काउन्सिलिंगला पुढे जाण्याकरता प्रेरणा देत राहणं आणि त्याप्रमाणे प्रेरणा देण्यायोग्य वागत राहणं, कधीही बळजबरी न करणं आणि काउन्सिलिंगला त्याच्या अनुकूल त्याला प्रोत्साहन देत राहणं, हे काम काउन्सिलरचं आहे. आणि काउन्सिलरला आम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या लोकांनी की काउन्सिलर हा गुरु नाही आहे, तो एक मित्र आहे, सुहृद आहे. सुहृद संकटकाळी धावून येणारा, मदत करणारा, मार्गदर्शन करणारा, प्रेमापोटी आपल्या लोकांना वागवणारा, सांभाळणारा, सांभाळ करणारा, करणारी त्या व्यक्ती काउन्सिलर आहेत. त्यांच्यामध्ये ती भावना आहे इतरांना मदत करायची आणि क्षमता पण आहे. भावना खूप असते पण क्षमता नसते ना, तर क्षमता पण आहे आणि भावना पण आहे. आणि त्यांच्याकरता आपण त्यांनी सांगितलेलं ऐकायचं, त्यांच्याप्रमाणे वागायचं, ट्रेनिंग घ्यायची व्यवस्थित. ओके, हरे कृष्ण.
धन्यवाद.